आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध पिकांचे 1500 पर्यावरणस्नेही वाण येत्या 5 वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. 109 वाणांचं लोकार्पण लवकरच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यात जोरदार पावसामुळे पाणी पातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. आणि शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्समध्ये 2223 तर निफ्टीमध्ये 662 अंकांची घसरण. विविध पिकांचे 1500 पर्यावरणस्नेही वाण येत्या 5 वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा 109 वाणांचं लोकार्पण लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या 5 वर्षात देशभरात 100 फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले. शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून खतांच्या वाढत्या वापराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर ओळखपत्र जारी करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. सरकार शेतकरी विरोधी असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर त्यांनी ताशेरे ओढले. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपये अर्थसहाय्याचं मूल विरोधकांना कळणार नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारने कोणती योजना तयार करावी किंवा ती प्राधान्यानं राबवावी हे निर्णय न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्ट करून न्यायालयानं ही याचिका फेटाळली. केवळ विरोधासाठी या योजनेला दिलेलं आव्हान उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. तसंच ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानं विरोधकांना चपराक बसली असल्याचं शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनो भवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल असं बांगलादेशाचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणीवरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान काल पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे 100 लोक ठार झाले आणि 1,000 अधिक जण जखमी झाले. येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडवण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देऊ नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. पुण्यात झिका विषाणूचे आणखी 7 नवे रुग्ण आढळले आहेत. या 7 नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या 5 गर्भवती महिला 1 18-वर्षीय तरुण आणि 1 40-वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 72 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे पुणे शहरात निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या भागांमध्ये कालपासून प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी आवश्यक बचाव उपकरणांसह लष्करी मदत तैनात करण्यात आली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गिरणा नदीपात्रात आज मासेमारीसाठी गेलेल्या 15 मच्छीमारांची विशेष हेलिकॉप्टरनं सुटका केली आहे. हे मच्छीमार रविवारी मुठा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले असताना गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सध्या गंगापूर धरणातून 8,100, दारणा धरणातून 22,383 तर नांदूर मध्यमेश्वर इथून 54,233 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. महानगरपालिकेनं आतापर्यंत योग्य त्या उपाययोजना केल्या असून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातले उजनी धरण आणि वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणं 100% भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून संध्याकाळी 1,25,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,609 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पंढरपूर तालुक्यातले पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 2,223 अंकांनी घसरून 78,759 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 662 अंकांची घसरण नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलमडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. याचा सर्वाधिक प्रभाव आशियातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. बाजारातली पडझर रोखण्यासाठी दक्षिण कोरियानं 20 मिनिटं व्यवहार बंद केले होते. चीन आणि हाँगकाँग यांच्या शेअर बाजारांवर मात्र या पडझडीचा परिणाम दिसून आला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध पिकांचे 1,500 पर्यावरणस्नेही वाण येत्या 5 वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. 109 वाणांचं लोकार्पण लवकरच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यात जोरदार पावसामुळे पाणी पातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग आणि शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्समध्ये 2,223 तर निफ्टीमध्ये 662 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.